नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फाल्यां सावन मध्य प्रदेशाच्या 5 दिसांच्या दौऱ्यार वतात. ती इंदोराक पावतली आनी उपरांत ब्रह्मकुमारी संस्थेन आयोजित केल्ल्या कार्यक्रमाक उपस्थित रावन बैत उलोवतली. 19 जूनाक पश्चिम बंगालातल्या कलायकुंडा हांगा वचपादी राष्ट्रपती आंतरराष्ट्रीय सिकल सेल एनिमिया दिसा निमतान आयोजित कार्यक्रमांक उपस्थित रावतली. 21 जूनाक राष्ट्रपती मुर्मू जबलपुरात आंतरराष्ट्रीय योग दिसाच्या कार्यक्रमात सहभागी जातली आनी राणी दुर्गावती विद्यापीठाच्या 36व्या दिक्षांत समारंभाक मुखेल सोयरी म्हण वतली. पर्यावरण रान आनी हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी सांगला की निकृश्ट जाल्ली जमीन पुनरुज्जीवीत करपाचे सरकाराचे प्रयत्न फक्त निसर्गाची सेवा करपापुरतेच मर्यादित नासून ते मानवतेचे भविष्य सुरक्षित करपाप्रती असलेली एक वचनबद्धताय आसा. नवी दिल्लीत वाळवंटीकरण आनी दुष्काळ रोखपाच्या जागतिक दिसा निमतान आयोजित कार्यावळीत ते उलयताले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 26 दशलक्ष हॅक्टर निकृश्ट जमीन पुनरुज्जीवीत करपाचे उद्दिष्ट निश्चित केलां आनी सरकार हे उद्दिष्ट साध्य करपाक सक्रियपणान काम करता अशें यादव हांणी नमूद केलें. शारांतल्या हुंवार उदकाचें वेवस्थापन करपाक रामसर थळां म्हळ्यार पांथळ सुवाती म्हत्वाची भुमिका निभायतात. तशेंच अतिरिक्त उदक साठवण क्षेत्रांचे डार्क झोन म्हणजे जंय भूजल पातळी अत्यंत खालावल्या अशा भागात रुपांतर जावपापासून रोखप आनी जमनीची सुपीकता टिकोवन दवरप हातूंतय ती मदत करता अशें मंत्र्यांनी अधोरेखीत केलें. नैसर्गीक शेतीचें म्हत्व अधोरेखीत करतना खासा करून डार्क झोन जावपाचो धोको आशिल्ल्या आनी जमनीची क्षारपणां वाडत आशिल्ल्या क्षेत्राच्या संदर्भात यादव हांणी म्हळें की युरिया आनी रासायनीक खतांच्या अतिवापरांत एक वाडटें संकट निर्माण जालां. हे दीर्घकालीन पर्यावरण शाश्वती बाबतही गंभीर चिंता निर्माण करता असे त्यांनी म्हणाले.
पूरी तरीके से अपने मंत्रालय की प्रतिबद्धता, माननीय प्रधानमंत्री जी ने जो कॉप 2014 की दिल्ली डिक्लेरेशन के समय में करी थी कि हम 26 मिलियन हेक्टर को 2030 तक एक तरीके से रेस्टोरेशन का काम करेंगे. भारत सरकार अपने ग्रीन इंडिया मिशन में लगभग 1.7 लाख हेक्टर जमीन का कार्य हमने काम करेंगे.
G7 फुडाऱ्यांनी जागतिक स्थिरता सुरक्षा सहकार्य आनी आंतरराष्ट्रीय संघटीत गुन्यांवकारांक आळाबंद घालपाच्या प्रयत्नांचेर लक्ष केंद्रीत करपी खुबश्यो घोशणा स्विकारल्यात. आपल्या निवेदनात फुडाऱ्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्पाच्या फुडारपणाखाला अमेरिका आनी इराणामदी जाल्ल्या कबलातीचे स्वागत केले. फुडाऱ्यांनी ह्या कबलातीचे वर्णन प्रादेशिक तणाव कमी करपाची आनी इराणाक अण्वस्त्रां मेळपासयत रोखपाची एक संद अशें केलां. ताणी हॉर्मुझच्या समुद्रध्वनीत सुरक्षित सागरी मार्गाच्या महत्वाचेरूय भर दिलो आनी प्रादेशिक सुरक्षा मजबूत करपाच्या उपाययोजनांक तेको दिला. दुसऱ्या एका घोशणेंत G7 अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधात कारवाय तीव्र करपाचे वचन दिले आनी ताचे वर्णन राष्ट्र सुरक्षा भौशीक भलायकी आनी आर्थिक स्थिरते खातीर वाडटो धोको अशें केला. भागीदार देश ब्राझील आनी दक्षिण कोरियानूय ह्या उपक्रमांक तेको दिला. सरदार इंदरजीत सिंग सिद्धू हे एक माजी भारतीय पोलीस अधिकारी. ते पोलीस दळांतले निवृत्त उपमहानिरीक्षक म्हळ्यार DIG आसून चंदीगडांत भौशीक सुवातो स्वताहून स्वच्छ करपाच्या दीर्घकाळाच्या तांणी चलयल्ल्या नागरी स्वच्छता मोहिमे खातीर तांची वळख आसा. तांच्या ह्याच सेवेचो गौरव म्हणून अनुवर्साचो भारताचो सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री तांकां फावो जाला.
About 5 or 6 centuries ago, emphasizing the need to keep the environment clean, Guru Nanak ji had said that the air is akin to your teacher, water is no less than your father, and the earth is your mother. So there can't be anyone more uncouth than the one who makes the earth untidy. To litter is shameful. To clean is an act of pride. Surprisingly, people don't shy away from cleaning and not littering.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रारा नवी दिल्लीत आयोजित एका खासा कार्यावळीत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत सुमार 2400 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर लाभ वितरित करतले. प्रधानमंत्र्याच्या कार्यालयान दिल्ल्या माहितीप्रमाण हे वितरण केंद्र सरकाराच्या रोजगार संबंधित प्रोत्साहन योजनेच्या अंमलबजावणीतलो एक महत्वपूर्ण पावणो. या योजनेचो उद्देश रोजगाराच्या निर्मितीक गती दिवप, रोजगाराचे औपचारीकरण करपाक प्रोत्साहन दिवप आनी सामाजीक सुरक्षा व्याप्ती वाढोवप अशें आसा. आयज अमेरिकेतल्या ह्युस्टनांत जावपी गट की मॅचींत पोर्तुगाल DR कांगो आड खेळटले. ताचे आदी आयज ऑस्ट्रियान जॉर्डनाक 3-1 अशी मात करून 36 वर्सांतली पहिली विश्वचषक मॅच जिखली. दुसऱ्या मॅचींत नॉर्वेन पहिल्या गटांतल्या सलामीच्या सामन्यांत इराकाचो 4-1 असो पराभव केलो. भारतीय हवामान खात्यान दर्यादेग आंध्र प्रदेश, अस्तंत बंगाल, कोकण, गोंय आनी ओडिशा हांगा आयज हवामान उष्ण आनी दमट उरपाची शक्यता आसा अशें सांगलां. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.